पाचव्या आणि सहाव्या अध्यायामध्ये मिळून तीन ठिकाणी जे ध्यानाचं वर्णन आलेलं आहे ते वर्णन एकत्रित करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यापाशी वेळ थोडा आहे, कालच्या एवढा मी बोलणार नाहीये. काल खरंच मी 1.5 तास म्हणजे 3 तास बोललो. आता मला इतकं प्रवचन झाल्यानंतर अजून एका कार्यक्रमाला जायचंय. युंजन एवं सदात्मानम योगी विगत तल्मशः अशा प्रकारे एवं म्हणजे युंजन म्हणजे अनुसंधान करणारा, ध्यान करणारा. सदा म्हणजे नेहमी, नित्य, नित्यशः जो अनुसंधान करतो आणि ध्यान करतो असा. कशाचं ध्यान करतो? आत्मानं म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करणार असा योगी विगत कल्मशः कल्मशरहित होतो, पापरहित होतो, सुखेन ब्रह्मसंस्पर्शम आणि त्याला ब्रह्मसंस्पर्श अत्यंत सुखेनैव होतो. त्याच्या ब्रह्मसंस्पर्शाची परी अशी असते की भू भू भुंकते श्वानते छेछे प्यारे राम, डराव डराव भेटूक ओरडे छेछे आत्माराम, अशा प्रकारे ब्रह्मसंस्पर्श त्याला होत असतो. कोणताही आवाज त्याला ब्रह्मसंस्पर्श देतो, कोणतंही दृश्य त्याला ब्रह्मसंस्पर्श देतो, वाऱ्याची झुळूक त्याला ब्रह्मसंस्पर्श देते. ध्यानामध्ये तर तो ब्रह्मसंस्पर्श अनुभवतोच. अत्यंतम सुखम अश्नुते आणि अत्यंतिक सुख म्हणजेच आत्मसुख, हे अत्यंतिक सुख त्याला प्राप्त होत. मोठा आकर्षक श्लोक आहे. आपण सुखाचे चाहते आणि सुख हवं हवं असं म्हणणारे, सुख पालता जवा पाडे दुःख पर्वता आईवडे असा अनुभव असणार आहे. आणि भगवंत इथं म्हणतात की सुखेन ब्रह्मसंस्पर्शम, अत्यंत सुखेनैव त्याला ब्रह्मसंस्पर्श होत असतो. अत्यंतम सुखम अश्नुते आणि अत्यंतिक सुख, त्या सुखाला तो प्राप्त होतो. काही काही श्लोक असे आहेत की ते वाचताना किंवा त्याचा अर्थ समजला की खरं म्हणजे छाती दडपली पाहिजे असं देखील असू शकत. असं अत्यंतिक सुख मिळू शकत आणि अशा अत्यंतिक सुखामध्ये रममाण होता येऊ शकत. अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम, देखी आले ब्रह्म मूर्तीमंत, आनंदला जीव भेटला केशव केलो भवार्णव तरुणिया, काया वाचा मन केले कृष्णार्पण गेले मी तू पण स्वामी म्हणे, काय ह्याला भंग असं होऊ शकत. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय, आनंदाचा डोगा असावा, त्याचे तरंग देखील आनंदाचे असतील आणि आनंदच आनंदाचं अंग होऊन त्याच्यावर खेळत असेल. काय सांगो झाले काहीची या बाई हा अनुभव असू शकतो. अत्यंतिक सुख म्हणजे मुलीचं लग्न ठरल्यानंतर जे सुख होतं ते नव्हे. या अत्यंतिक सुखाबद्दल नेकी नेकी असंच म्हणायला लागेल, हे नव्हे हे नव्हे. आम्ही परीक्षेत पास झाल्यानंतर होणारं सुख अत्यंतिक सुख नाही, मुलगा झाल्यानंतर होणारं सुख अत्यंतिक सुख नाही,
संसारातील प्रत्येक सुख समोर आणावं आणि ते अत्यंतिक नाही हे समजून घ्यावं असं खरं म्हणजे आहे. हा अत्यंतिक सुख प्राप्त करतो, धर्म संस्पर्श सतत होतो त्या सुखाला जाऊन मिळतो. कशामुळे याला हा धर्म संस्पर्श झाला, यांनी असं काय केलं? युंजन एवं सदात्मानम, आधीच्या श्लोकांशी संबंध आहे. अशा प्रकारे युंजन, अशा प्रकारे ध्यान करणार, अशा प्रकारे अनुसंधान राखणार, अशा प्रकारे परमात्म्याशी तदाकार होणार म्हणून मागचा श्लोक आणि मागचे काही श्लोक. पाचव्या अध्यायापासून हे श्लोक असल्यामुळं आणि एकत्रित मला थोड्या वेळात लिहायचं असल्यामुळं, थोड्या वेळात सांगायचं असल्यामुळं हे जे श्लोक आहेत पाचव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी हे श्लोक सुरू झाले, ध्यानाशी संबंधित असलेले श्लोक. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेन्द्रिय मनो बुद्धि मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधा यस सदा मुक्त एव सः. हा त्या आज मी सांगणार आहे त्या सिरीज मधला समजा पहिला भाग आहे किंवा पहिला श्लोक आहे. भोक्तारं यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरं सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा माम शांती उच्छती. हे ते तीन श्लोकांचं अधिकरण आहे. मी फक्त अर्थ सांगतो एका पाठोपाठ एक. प्रथम जे बाहेरचे स्पर्श आहेत, इंद्रियांना होणारे विषयांचे स्पर्श, ते बाहेरच ठेवून ध्यानाला बसलेला असताना बाहेरचा कोणताही स्पर्श इंद्रियांना होऊ न देता तो बसतो. कॉमेंट्री ऐकत ऐकत ध्यान होऊ शकणार नाही, गाणी ऐकत ऐकत ध्यान होऊ शकणार नाही, बातम्या ऐकत ध्यान होऊ शकणार नाही, सुपारी तोंडात ठेवून ध्यान होऊ शकणार नाही. सर्व स्पर्श बाहेरचे, इंद्रियांना होणारे बाहेरचे. चक्षुचे एव अंतरे भ्रुवो, भुवयाचं जे अंतर आहे, भुवयाच्या आत जी वस्तू आहे त्या ठिकाणी दृष्टी ठेवून. चक्षुहू हे अर्थात डोळ्याला उद्देशून असलं तरी दृष्टीला उद्देशून असा अर्थ घ्यायचा. डोळे तिरके नाही करायचे, पण अंतरे भ्रुवो हो त्या ठिकाणी दृष्टी ठेवून. प्राणापानो समो कृत्वा, आपले श्वास आणि उच्छ्वास हे दोन्ही समान ठेवून. आणि पुढे पुढे तर नासाभ्यंतरचारिण म्हणजे या एवढ्याच भागामध्ये श्वास चालला दिला. ध्यानामध्ये मन जसं शांत होत राहतं तसा श्वास मंद होतो आणि मंद होत होत अगदी नासा उठवणी वारा वाहत असे अंघोळे बारा तो दर्श धरून माधारा परतो ठाके असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तसं दहा अंघोळ लक्षात येणारा श्वास हा जवळपास नाकातल्या नाकात चालेल इतका मर्यादित होतो. यतेंद्रिय मनोबुद्धी यत म्हणजे आवरणे, म्हणून ज्यांनी आपल्याला सर्व बाजूनी आवरून धरलेलं आहे त्याला यती म्हणतात. यत म्हणजे आवरणे. काय आवरणे? इंद्रिय मनो बुद्धी, इंद्रियांना आवरायचं आहे. काल कर्मयोगाच्या ठिकाणी यस्तू इंद्रिया आणि मनसा नियम्या रमते अर्जुन असं म्हणाले ती तर सुरुवात आहे. कर्मयोगाची प्रस्तावना करताना आता ते जे आवरण आहे ते इथं चांगलंच अपेक्षित आहे. इंद्रिया आवरायची आहेत, मन आवरायचं आहे आणि बुद्धी देखील आवरायची आहे. आपल्याला एवढी तीनच साधन आहे, त्याच्यापेक्षा चौथं साधन मनुष्य मात्राला दिलेलंच नाही. ती सगळी साधनं आवरायची आहेत. मुनी
जो मौन झालेला आहे आणि मौन होऊन मौनामध्ये जो आत्मप्रत्यय घ्यायला उत्सुक आहे तो मुनी मोक्ष कराय मोक्षाची इच्छा करणारा विगतेच्छा भय क्रोधा इच्छा म्हणजे कामना काम भय भीती आणि क्रोध हे सर्व घालवतो विगत म्हणजे ज्याच्या ठिकाणाहून काम आणि कामना गेलेली आहेत भय गेलेला आहे आणि क्रोध गेलेला आहे यस सदा असा जो तो मुक्त एव सहा तो मुक्त होऊन जातो कसा मुक्त होतो त्यांनी जेव्हा विगत इच्छा भय क्रोधा हा अशी त्याची परिस्थिती झाली कामना त्याच्या जीवनातून संपल्या इच्छा त्याच्या जीवनातून संपल्या जीवनातून या ठिकाणी अर्थ घेऊ की त्यावेळेला ज्यावेळेला तो ध्यानाला बसलेला आहे त्यावेळेला त्याचा देहभाव गेला देहाची आठवण गेली म्हणून भय गेलं एरवी भय जात नाही देवा आता ऐसा तरी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले असं तुकाराम म्हणत देहाचा विसर पडला की भीती गेली ध्यानामध्ये मन नाहीस होत देहाची आठवण देखील जाते जसं झोपेमध्ये मन गेलं जागृती गेली की देहाची आठवण गेली तसंच ध्यानामध्ये होत आणि क्रोध हे अनेक विकारांचा समूह म्हणून घ्यायचा आहे क्रोध म्हणजे चांगलं रोज कचकचीत रागवणं यालाच क्रोध म्हणायला पाहिजे असं नाही मनाची क्षुब्धता म्हणजे देखील क्रोध आहे अस्वस्थता देखील क्रोधच आहे क्रोध धातू जो आहे तर तो केवळ संताप दाखवत नाही तर मनाची अस्वस्थता क्षुब्धता हा त्याचा अर्थ असल्यामुळं त्या अंगाने असे सर्वच विकार जसे गेले तो मुक्त होतो तो मुक्त अशा क्रमाने होतो की आपल्या अंतर्यामी इंद्रिय मन आणि बुद्धी यांची आठवण नाहीशी झाल्यानंतर इंद्रिय मन आणि बुद्धी यांची कार्य पूर्णपणाने शून्य झाल्यानंतर जो उर्वरित राहतो तो म्हणजे केवळ जाणीव स्वरूप असलेला शुद्ध मी हा जो शुद्ध मी आहे तेच परमात्म्याचं आपले अंतर्यामी असणारं स्वरूप आणि आपल्या अंतर्यामी असणारा हा परमात्मा स्वतःचाच आनंद स्वतः उपभोगायला सुरुवात करतो तो अत्यंत आनंदरूप मुळातच आहे तर तो आपल्या आनंदाला प्राप्त होतो मन नाहीस झाल्यामुळं इंद्रिय भाव नाहीसे झाल्यामुळं म्हणून भगवंत असं म्हणतात की सुहृदम सर्व भूताना ज्ञात्वा माम सर्व भूतमात्रांचा सुहृद आपल्या आतच असणारा असा मी त्याला तो जाणतो आणि शांतीला प्राप्त होतो ही पाचव्या अध्यायामध्ये आलेली ध्यानाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेवर स्वरूपानंदांनी ज्या ओव्या लिहिल्या त्या ओव्या जरी फक्त पाहिल्या तरी देखील आपलं आजच्या दिवसाचं काम होईल पण आपल्याला सगळा विषय तर पाहायचा आहे मी ओव्या वाचून दाखवतो तरी वैराग्याचा घेबोनी आधार विषय बाहेर घालविले ध्यानाच्या वेळेत होताय बघा खूप घाबरून जायचं कारण नाही सर्व विषय सर्व काळ सर्व दैव निघून जायला पाहिजेत असं भगवंत म्हणत नाहीये ध्यानाच्या प्रक्रियेचं चाललेलं आहे जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती शरीरीचे होती अंतर्मुख आपल्या शरीरामध्येचे आत पाहायला सुरुवात करतात
ज्यांनी आपल्या वृत्ती एकाग्र केल्या आणि आत वळवल्या. एक क्रीडा नाडी दुजी ती पिंगला सुषुम्ना मंगला तिसरी ती. इडा आणि पिंगला डावी आणि उजवी नाडी ती ज्याच्यातून आपला श्वास चाललेला असतो अशी श्रद्धा आहे हिंदू मानसशास्त्राची आणि योगशास्त्राची की या दोन ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक नाडी आहे त्या नाडीला मध्यमा असं म्हणतात. तिथं सुषुम्ना असं नाव त्याच नाडीचं दिलेलं आहे. ती मोठी मंगला आहे असं स्वरूपानंद म्हणतात. ही जी मंगलमय सुषुम्ना नाडी आहे त्या सुषुम्ना नाडीतून हा श्वास चालतो. शंकराचार्य सुषुम्नेचं वर्णन सू सू इति अव्यक्त शब्दम नायती इति सुषुम्ना असं करतात. त्याच्यातून जेव्हा श्वास जातो तेव्हा सू 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 असा आवाज करत श्वास जातो. तुम्ही सगळे सांप्रदायिक लोक असल्यामुळे या श्वासाबद्दल तुम्हाला नुसतं सांगायच्याऐवजी या श्वासाचा एक सोहम सारखा ऐकू येणारा ध्वनी आहे की जो तुम्हाला तुमच्या सद्गुरूंनी दाखवला असेल. धरिता सो सांगिका अहम अखंड चाले सोहम सोहम सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्ताची व्योमगामी करती अशी मूळ ओळी ज्ञानेश्वर महाराजांची आहे. त्याच्यात कुठं सुषुम्ना नाडीचा उल्लेख नाहीये पण ज्ञानेश्वर महाराजांना सुषुम्ना हाच अर्थ तिथं अभिप्रेत आहे. ज्ञानेश्वरीत जे राहिलेलं आहे ते स्वरूपानंदांनी पूर्ण केलंय. कारण सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम याचा नेहमी केला जाणारा अर्थ असा आहे की दोन्ही नाकुड्यांनी श्वास घ्यावा. कुठली ज्ञानेश्वरी काढून बघा पण स्वरूपानंद असं म्हणतात की त्या सुषुम्नेतून हा श्वास गेला पाहिजे मध्यमेतून हा श्वास गेला पाहिजे. नाभीपासून सहज ध्वनी तो निघतो सोहम सोहम विनाश्रवण ऐकता तुष्टतो माझा आत्मा राम असं स्वरूपानंद म्हणतात. हा ध्वनी होतो हवगा हा मी घेतला घेतो तो सहज आणि साधा श्वास. हा साधा श्वास आणि सोहमचा मध्यमेतून श्वास घेतला जातो त्या श्वासाचं स्वरूप असं आहे. तेथे उभराटी दृष्टी वळवली सुस्थिर दाखवली नासिका. त्या ठिकाणी उभराटी दृष्टी वळवा जे दृष्टी ती इकडं पाहते जगताकडं तर ते तिचं जगताकडं पाहणं बंद करा आणि आत पाहायला सुरुवात करा. तुम्ही असं समजू नका की डोळे पाहतात डोळ्याच्या अंगाने पाहणारे तुम्ही असता. डोळे हे साधन आहे म्हणून जर तुम्ही आत पाहायचं ठरवलं तर आत पाहू शकता डोळ्यांशिवाय पाहता येतं. तुमच्या करंगळीला इजा झाली आहे पायाच्या तर तिथं डोळे लावून पाहण्याची गरज नाही तुम्ही डोळे मिटून देखील इजा पाहू शकता. आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी अशा तऱ्हेने पाहू शकते. याच दृष्टीने आत पाहायचं आहे डोळ्याचं तिथं काही काम नाही. पण इथं असं म्हटलंय की सुस्थिर राहोनी नासिकाग्री या अभंग ज्ञानेश्वरीने फार चांगली गोष्ट केली ती म्हणजे तिथं काही ठिकाणी स्टार मार्क केले आणि त्याचे मागं अर्थ दिले पाहिजे.
हे इतकं चांगलं आहे. सर्वसाधारण नासिकाग्र म्हणजे नाकाचे टोक असं म्हणतात. ज्यांना आपल्यामध्ये मी आता हे नासिकाग्राचा विषय निघाला म्हणून सगळ्यांचे नाक पाहायला सुरुवात केली, तर मला असं दिसलं की कोणाकोणाचं नाक आग्र आहे आपल्या इथं बसण्याच्या ठिकाणी. म्हणजे अनेकांचं आहे असं म्हटलं म्हणजे अनेक जण खुश होईल, पण माझं नाक आग्र नाहीये, माझं नाक चौथ आहे. त्यामुळं नाशिक आग्री पाहायचं जर असं एकतर तसं पाहायचंच नाहीये, पण जर तसं पाहायचं झालं तर मला फारच अडचण आहे, कारण माझ्या नाकाला आग्रच नाहीये. नासिकाग्र या शब्दाचा अर्थ नाकाला जी दोन टोकं आहेत त्याच्यातलं आपल्या भुवईपाशी मिळणारं नाकाचं टोक हे नव्हे, तर कपाळाच्या तिथं जे नाकाचं टोक जाऊन मिळतं ते आणि दोन भुवया जिथे एकत्र येतात त्याला आज्ञाचक्र असं त्या भागाला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी मूळव्य लिहिल्यात सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोली तिथी पारख होलिया. ही नासिकाग्राची भानगड ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलीच नाही, पण अधिक चांगलं स्पष्ट होण्यासाठी स्वरूपानंदांनी हे लिहिलंय आणि कोणी हे काम केलंय पण माग त्याचा संदर्भ दिलाय. सांडोनिया इडा पिंगला ह्या दोन समप्राणा पान करूनिया. सांडोनिया इडा पिंगला ह्या दोन परत आले ढोली चुकून सुषुम्नेच्या द्वारा आला शब्द. इडा आणि पिंगला याच्यातून श्वास घ्यायचा आणि सोडायचा असं न करता सुषुम्नेतून श्वास घ्यायचा, मगाशी मी तुम्हाला जो घेऊन दाखवला तसा. सुषुम्नेच्या द्वारा चित्ता लागी जाण ठेवी ती नैवोन चिदाकाशी. मध्यमेमधून आपलं चित्त किंवा मन देखील हे चिदाकाशामध्ये म्हणजे या प्रदेशामध्ये नेऊन ठेवावं. हा जो प्रदेश आहे मस्तकाकाश चिदाकाश मूर्धनी आकाश गगनाकाश हृदयाकाश देखील याच भागाला म्हणतात. म्हणजे इथं एवढं सांगितलेलं आहे की प्रथम वैराग्यशील असावं, विषयांचा आणि इंद्रियांचा होणारा स्पर्श टाळावा, मनामध्ये देखील विषयाचं चिंतन नसावं, सर्व मनोवृत्ती एकत्र कराव्यात आणि बाहेर न जाता शरीरातच आत राहतील असं पाहावं. एवढं केल्यानंतर सुषुम्नेतून श्वास घ्यावा. नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत असं स्वरूपानंद म्हणतात. तसा तो नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत लक्षित करावा. हा जो श्वास आहे हा श्वास घेताना आणि सोडताना समप्रमाणात असावा. इथपर्यंत आतापर्यंत सांगून झालेला आहे. सुषुम्नेच्या द्वारा या मध्यमार्गे या वरच्या प्रदेशामध्ये चिदाकाशामध्ये नेऊन श्वास स्थिर करावा आणि श्वासाबरोबर मन देखील त्या ठिकाणी स्थिर करावं. मग जैसी गंगा ओहोळांचे पाणी पोटी सामावोनी सकळही भेटता सिंधूसी. मग नये देख वेगळे एकैक निवडिता तैसे जिये वेळी प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी. प्रभंजनाच्या साह्यानी म्हणजे वायूच्या साह्यानी प्राणांच्या साह्यानी मनोलय चिदाकाशामध्ये होतो. हा मनोलय होण्यासाठी म्हणून एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया इथं नाही सांगितलेली, सहाव्या अध्यायात सांगितली. पण ती प्रक्रिया म्हणजे जर मन फिरायला लागलं तर करण्याची गोष्ट आहे. एरवी तुम्ही काही श्वास घेतले आणि त्या ठिकाणी जर
चित्तलीनच होऊन गेलं तर मग साक्षीत्वाने पाहण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून इथं सांगितलेलं नाही, इथली प्रक्रिया चुकली असं नाहीये, पण आपल्या दृष्टीने आपल्या अभ्यासामध्ये कदाचित लगेच प्राण आणि मनाचा इथं लय होणं कठीण झालं, म्हणून मध्ये जर तसा झाला नाही तर काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. ते सहाव्या अध्यायात सांगितले, संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसैव इंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः शनैः शनैः उपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. त्या ठिकाणी काही जर संकल्प विकल्प उठायला लागले, मन जर त्या ठिकाणी काही उठायला लागलं, तर मनाकडे साक्षीत्वानी पाहून त्या संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. ही गोष्ट इथं नाही सांगितलेली, मी जे म्हटलं की मी एकत्रित करून सांगणार आहे त्याचं कारणच ते आहे. आपल्याला अडचण येते, ज्ञानेश्वर महाराजांना सगळं सोपं आहे, दोन चार श्वास घेतल्यानंतर या ठिकाणी जर चिदाकाशामध्ये मनाचा प्राणांसकट लय झाला तर गोष्ट संपली, त्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मभावच प्राप्त होतो. जे जे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू हाटे, जैसे सरोवर आटे मग सीमा नाही, तैसे मन एक मुद्दल जाई. ज्ञानेश्वर महाराजांचं लगेचच केलं, जसं दुष्काळ पडल्यानंतर राजांनी म्हणायचं म्हणावं की एवढा दुष्काळ आहे तर लोक दूध भात का नाही खात, राजाला कल्पनाच नाही की दूध भात देखील दुष्काळात मिळत नाही. तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, इतकी अडचण येते त्यांना माहीत नाहीये. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एवढी सगळी प्रक्रिया केली की झालं, मन आणि प्राण लीन होऊन गेले आणि त्या ठिकाणी मनोरूप पडदा फाटून जातो. जसं सरोवर आटलं की सरोवरात दिसणारी प्रतिबिंबही नाहीशी होतात, तैसे मन इथं मुकलं जाईल. मग अहमभावादिक ते आहे, मनच गेलं म्हणून या देहाला मी असं समजणारा अहंकार देखील निघून गेला. शरीराची परब्रह्म होई अनुभवी तो, अशा वेळेला देहामध्येच तो परब्रह्म स्वरूप होऊन राहतो. मन पवनाची कर्मोनिया वाट आले व्योमी नीट म्हणोनिया, हे का झालं तर स्वरूपानंदांनी फार सुंदर उभी केली आहे की मन आणि पवन यांची वाट क्रमून पुढे गेल्यामुळं ते व्योमाच्या ठिकाणी व्योमाकाश म्हणजे हेच आले व्योमी नीट म्हणून या पार्था ते देहीच ब्रह्मत्व पावले ऐसे सांगितले मागे तुझ यमनियमांचे दुर्घट डोंगर निर्धारे सत्व ओलांडो. म्हणून या विषयाची सुरुवात पाचव्या अध्यायाच्या या ओव्यांच्या ठिकाणी झाली की ज्या ठिकाणी ध्यानाचं एक वर्णन भगवंतांनी केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी देखील केलं. आता जो मी श्लोक घेतलेला आहे, युंजन नैवम सदात्मानम योगी विगत कल्मशहा, अशा प्रकारे ध्यान करणारा तो अशा प्रकारे ध्यान करणारा या पाचव्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकांपासून संदर्भ सुरू होतो. पुढं सहाव्या अध्यायामध्ये ध्यानाचं वर्णन करायला सुरुवात करताना दोनदा आलेला आहे एका पाठोपाठ एक ध्यानाची प्रक्रिया आणि एकसारखीच आलेली आहे. एकाचं ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र निरूपण हठयोगाच्या अंगाने केलेलं आहे, तर तसं तिथं मुळात नाहीये. मुळात हठयोगाच्या त्या प्रक्रिया तिथं सांगितलेल्याच नाहीयेत, पण पूर्वसुरींचं ऋण चुकवावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोग देखील त्या ठिकाणी सांगितला. आणि परत एकदा दुसऱ्या वेळेला सहाव्या अध्यायातच ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलं, तिथं मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी राजयोगाच्या पद्धतीने हेच ध्यान सांगितलं. ध्यानाची जी तयारी पाहिजे त्याच्याकरता भगवंत म्हणतात की योगी युंजी सततम, फार पानं उलटायला नकोत म्हणून मी ते श्लोक लिहून म्हणले. योगी
युंजीत सततम आत्मानं रहसि स्थिरः एकाकी यत चित्तात्मा निराशी ही अपरिग्रह। सगळे शब्द महत्वाचे एकेका श्लोकावर दोन दोन तीन तीन प्रवचन करण्याचे होतात, मला तुम्हाला धावता आठवा म्हणून सांगायचं। हा जो योगी आहे हा योगी युंजीत ध्यान करतो, अनुसंधान ठेवतो, सततम सतत आत्मान आत्म्याचं, रहसी स्थिता एकांतामध्ये, एकांतामध्ये राहून योगी आत्म्याचं ध्यान करतो। एकाकी परत एकाकी शब्दाला एकांतात आणि एकटा, नाहीतर एकांतात आपण दोघा असू शकतो पण एकांतात दोघं देखील नाही, असा एकटा। आणि मग परत एकाकी म्हणजे त्या ठिकाणी देहाबरोबर देखील नाही, मनाबरोबर देखील नाही, बुद्धीबरोबर देखील नाही, असा एकाकी शुद्ध जाणीवर चित्त शिल्लक राहील असा। यत चित्तात्मा परत यत शब्दाला चित्त आत्मा, चित्तात्मा म्हणजे स्वतःच मन, आत्मा हा शब्द मी मला या अर्थाला उद्देशून वापरला जातो। शुद्ध पारमार्थिक अर्थाने आत्मा म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, पण देहाला देखील आत्मा म्हणण्याची रीत आहे, मनालाही आत्मा म्हणण्याची रीत आहे। जसं माझं मन त्याला संस्कृत मध्ये मन हाच आत्मा असं धरून शब्द प्रयोग केला जातो। एकाकी यत चित्तात्मा निराशी ही अपरिग्रह, संसाराची कोणतीही आशा न ठेवलेला आणि परिग्रह शून्य, परिग्रह याचा अर्थ जगताकडून मला, जगताकडून मी घेणं हा परिग्रह, याचा खूप अर्थात आपल्याला जायचं नाही। तो अत्यंत शुद्ध शुचिर्भूत असं ठिकाण पाहून ध्यानाला बसतो। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, तर आत्मनः शब्द आला पण तिथं आपल्या स्वतःच आसन जमवतो। ते अति उंच नको, अति भूमी लगत नको, नाहीतर भूमी दोष लागतील वगैरे वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी तत्रै काजरं मनन कृत्वा, त्या ठिकाणी मन एकाग्र करून, यत चित्त इंद्रिय क्रिया हा परत यत आवरून, चित्त इंद्रिय यांच्या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी आवरायला लागतात। इंद्रियांच्या क्रिया आवरणं म्हणजे तेच बसून राहणं, डोळे बंद करणं वगैरे। उपविश्वासने युंजात, बसून युंजात तो परत अनुसंधान करतो। योगम आत्मविशुद्धये, आणि आत्म्याला जाणण्याकरता म्हणून, आत्मप्राप्तीकरता म्हणून योगाचा अभ्यास करतो असं सांगून एक ध्यानाची प्रक्रिया सांगितली। ही प्रक्रिया पाचव्या अध्यायात सांगितलेल्या प्रक्रियेशी अगदीच मिळणारी जुळणारी आहे। ते असं म्हणतात की समम काय शिरोग्रीम, पाठ मान आणि मस्तक एका सरळ रेषेत ठेवावं, धारयन अचलन स्थिरा संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, तिथं जो नासिकाग्र शब्द आला नाही तो इथं आला, आपल्या नासिकाग्राकडे पाहावं। पण आता आपला गोंधळ होणार नाही, नासिकाग्र म्हणजे इथंच येत, दोन भोयांच्या मध्ये। म्हणून या श्लोकाच्या ठिकाणी जे भगवंतांनी सांगितलं आणि तिथं सांगितलं नव्हतं ते तिथं स्वरूपानंदांनी पूर्ण केलं, तिथं स्वरूपानंदांनी नासिकाग्र हा शब्द वापरून टाकला। संप्रेक्ष नासिकाग्र स्वम दिशा आचरण अवलोकयन, आणि डोळे मिटावे हे भगवंतांनी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सांगितलं, बाकी इकडं तिकडं दिशांकडे पाहू नये म्हणजे डोळे मिटून घ्यावे। प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः प्रशांत आत्मा म्हणजे तो अत्यंत शांत झालेला असा ज्याचा क्रोध नाहीसा झालेला आहे असा विगत भी ज्याची भीती नाहीशी झालेली आहे ब्रह्मचारी व्रते स्थित ज्याच्या जीवनातून कामना नाहीशा झालेल्या आहेत आणि काम नाहीसा झालेला आहे तो बघा त्या ठिकाणी शब्द वापरले मगाशी विगत इच्छा भय क्रोध इच्छा भय आणि क्रोध जसे गेलेले आहेत आणि या ठिकाणी म्हणतात प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः अशा प्रकारे ध्यान करणारा जो योगी आहे तो मन उत्तम रीतीने अवरुद्ध धरतो शांती निर्वाण परमा मत संस्था मध्ये लक्षती निर्वाण परम अशी शांती तो त्या ठिकाणी मिळवतो असं अध्यायाच्या शेवटी काय लिहिलेलं आहे सुहृदम सर्व भूतांना ज्ञात्वा माम शांती मृत्यती तो शांतीला पोचतो असं सांगितलं इथेही तेच सांगितलं सगळी प्रक्रिया शब्द जर बदलले तर जशीच्या तशी भगवंतांनी सांगितलेली आहे आणि या प्रक्रियेवर मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगाने निरूपण केलेलं आहे याच्यानंतर परत सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलं ते आहे संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः संकल्प आणि संकल्प संकल्पामुळे प्रभावित झालेले निर्माण झालेले असे काम आणि कामना संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः संकल्प हाच मुळात एक काम आहे आणि त्या संकल्पामुळं परत संकल्प त्या संकल्पाने परत संकल्प याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना तरी तोच योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पात दाखविचे संकल्पाला पुत्र शोक दाखवा संकल्पाला पुत्रच होऊन देऊ नका म्हणजे मनात आलेल्या एका विचारातून दुसरा विचारच येऊ देऊ नका तर ध्यान सोपं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या श्लोकाचा अन्वयार्थ असा आहे मनसा एव इंद्रिय ग्रामम मन आणि मनाबरोबर सर्व इंद्रिय ग्राम विनियम्य संबंधत सर्व बाजूने उत्तम रीतीने ध्यानात आवडायला लागतं असं केल्यानंतर शनैही शनैही उपरले हळूहळू वैराग्य प्राप्त होतो शनैही शनैही उपरमे बुद्ध्या धृतीगृही दया आणि बुद्धीला देखील धैर्य प्राप्त होत आणि त्यावेळेला आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत त्या ठिकाणी मन हळुवार आत्मसंस्थ करून ठेवा आणि आपण आत्मसंस्थ झाल्यानंतर न किंचित अपि चिंतयेत थोडं देखील चिंतन करू नये कारण चिंतन हे ध्यानाला विरोधी आहे ध्यान म्हणजे मेडिटेशन चिंतन कॉन्टेम्प्लेशन आणि एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही ध्यान म्हणजे परमात्म्याशी तदा करता चिंतन देखील नाही भगवंत म्हणतात न किंचित अपि चिंतयेत यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम आणि या ठिकाणी भगवंतांना आपली अडचण कळली जिथं जिथं चंचल आणि अस्थिर मन आपलं जाईल तत तत नियम येत आत्मनी एव वशम नये त्या त्या ठिकाणाहून त्याला ओढून आणावं तुम्हाला ध्यानाला बसल्यानंतर काही कठोर व्हायला लागेल तुमचं मन जर परत परत मुलगी काय करते आहे सासरी असा विचार करत असेल तर त्याला ओढून आणायला लागेल आता ही वेळ नाही ध्यानाला बसलेल्या बघ. मुलीचा विचार करायचा असेल तर ध्यानातून उठल्यानंतर बघू, मनाला उठून आणायला लागेल. आज उठल्यानंतर पहिला फोन हा करायला पाहिजे, कारण हा फोन जर वेळेवरी नाही झाला आणि तो माणूस भेटला नाही तर माझं लक्षावधी रुपयांचं नुकसान होणार आहे. आता आता ध्यान कर आणि ध्यानातून उठल्यानंतर योग्य वेळेला फोन कर. हा विचार असता नाही ध्यान होऊ शकणार नाही. थोडं तरी स्वतःचं बळ वापरल्याशिवाय ध्यान होणार नाही, आपोआप काही होत नसतं. आज ऑफिसमध्ये गेल्यानंतर अमुक अमुक काम मला पहिल्यांदा करायचं आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर तर आता ना तो विचारतो, नाहीतर आत्ताच खुर्चीत जाऊन बसशील, शिपायला फाईल मागवशील, काम करायला सुरुवात करशील, वरिष्ठ त्यांच्याकडे घेऊन देशील आणि 10 मिनिटांनी लक्षात येईल की ध्यानाला बसलेलं काम ऑफिसमध्ये जाऊन करायचंय. आत्ता नाहीये, आत्ता काहीच होत नाहीये, बळ वापरायला लागेल. जो ध्यान करणार आहे त्याने अंतर्बळ वापरायला पाहिजे. माझं ध्यान होत नाही वगैरे चालायचं नाही, तू थोडस तरी अंतर्बळ वापर. इतकं सोपं नाहीये पण तितकं अवघडही नाहीये. जर संकल्प करून ऑफिसचा विचार करू शकतोस तर संकल्प करायचा नाही असा संकल्प करून विचार टाकू शकला पाहिजे. हे तुला करता आलं पाहिजे. जर नाही करता आलं तर आयुष्यभर तुला ध्यान अवघडच राहील. येतो येतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततश नियम यायचं. आत्मनी देव वशम नये, ते आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं, बाहेर त्याला जाऊच देऊ नये. पुढे ते असं म्हणतात की प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखमुत्तम उपैती शांत रजसम. शांत शब्द आला रजोगुण पूर्ण शांत होऊन जातो. ब्रह्मभूतम अप्रशम तो ब्रह्मभूतच होतो, म्हणजे ब्रह्माशी एकरूपताच लागतो आणि पापरहित असा होऊन जातो. तुम्हाला मी समराईज करून सांगतो की जर ध्यानाचा अभ्यास करायचा असेल तर विषयांचा त्याग सुरुवातीला संकल्पाने करणं गरजेचं आहे. ध्यानाला तुम्ही एकांतात बसा आणि एकांतात देखील तुम्ही एकटे असण्याची इच्छा करा, मनाबरोबर देखील नको. ध्यानाला बसाल तो देश तो प्रदेश शुचव देश असा, पवित्र असावा, आपलं घर पवित्र असावं, आपल्या घरात बसावं, पावसला इथे येऊन बसावं, ध्यान मंदिरात पुण्यात येऊन बसावं. आपल्या घरासारखी चांगली जागा नाही. आपल्या घरातलाच एक कोपरा एक खोली ध्यानाकरता वापरावी, नाहीतर अनेक साधक ज्या ठिकाणी येतात आणि ध्यानाला बसतात अशा ठिकाणी ध्यानाला बसावं, त्यालाच शुचोपदेश म्हणावं. ध्यानाचा हेतू आत्मशुद्धी आणि आत्मप्राप्ती हा असावा. ध्यानाने डायबिटीस गेला, ध्यानाने ब्लड प्रेशर गेलं, हे ध्यान गोळी घ्या नाही, त्या चमत्कारांच्या मागे लागू नका. आत्मसंशुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्ती हाच ध्यानाचा हेतू कायम असला पाहिजे. जीवनाचं चरमलक्ष मोक्ष, जीवनाचं चरमलक्ष ईश्वर दर्शन हेच समोर असलं पाहिजे. अशा प्रकारे हेतू ठरवा आणि ध्यानाला बसा. ध्यानाला बसल्यानंतर समम काय शिलो गरीबम ताट बसा. याचं कारण म्हणजे मेंदूतून सगळ्या शरीरात जाणाऱ्या संवेदना या सरळ मणक्यातूनच विनासायास जाऊ शकतात आणि एकत्रित देखील त्याच वेळेला होऊ शकतात. आपले प्राण आणि आपले अपान हे सम करून सुषुम्नेतून किंवा मध्यमेतून श्वास घ्या. तुम्हाला जसा सद्गुरूंनी सांगितलाय तसा, स्वरूपानंदांनी सांगितला तसा, अमलानंदांनी सांगितला तसा, सत्यदेवानंदांनी सांगितला तसा, माधवनाथांनी सांगितला तसा, आपापल्या सद्गुरूंनी सांगितला तसा, पण मध्यमेतून श्वास घेणं ध्यानाच्या वेळेला गरजेचं आहे. संप्रेक्षण मासिका ग्रंथ स्वम म्हणजे दोन भोयांच्या मध्ये आज्ञा चक्राच्या ठिकाणी मनाकडे साक्षीत्वानी पाहिजी वेळ येईल तेव्हा पाहिजे आहे. मन इथं आहे, विचार इथून उठतात आणि विचाराकडे साक्षीत्वानी पाहणारा त्याच्या आत बसलेला आहे मागच्या बाजूला. अशा पद्धतीने विचारांकडे साक्षीत्वानी पाहायचं, याचा अर्थ समोर येणारा प्रत्येक विचार सोडून द्यायचा किंवा त्याचा त्याग करायचा. याच ठिकाणाला चक्षू जे च एव अंतरे ध्रुव असाही शब्द या श्लोकांमध्ये वापरलेला आहे. दोन भुवयांच्या अंतराच्या ठिकाणी दृष्टी ठेवायची आणि दिशा हाचरण अवलोकन डोळे मिटून घ्यायचे. एवढं नीट समजलं समजणार नाही की काय असं संपादित करताना एखाद्या व्यासांना वाटलं असेल म्हणून त्यांनी मग स्पष्ट एकदा म्हणूनच टाकलं की बाहेरचं इकडं तिकडं पाहायचं नाही. काही लोक ध्यानाला बसतात आणि असं अशा प्रकारे दिशा पाहायच्या नाही. एकदा डोळे मिटले की 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास तास दीड तास डोळे मिटून बसता आलं पाहिजे. त्याच्या पुढची ध्यानाची प्रक्रिया सर्वात महत्वाची ते म्हणजे यतेंद्रिय मनोबुद्धी. मन आणि बुद्धी आवरायची, याच्यासाठी साधन जर काही असेल तर बुद्धी आवरण्यासाठी तर्क करणार नाही एवढा संपर्क एवढा संकल्प पुरतो आणि मन आवरण्यासाठी मनाकडे साक्षीत्वानी पाहणं. पुढच्या श्लोकात जसं म्हटले मन संयम्य मन चित्तो, मनाचा संयम करावा म्हणजे साक्षीत्वानीच मनाचा संयम होतो. युक्त आसीत मत परहा, परमात्माच प्राप्तव्य आहे यासाठी मनाचा संयम करायचा. पुढच्या श्लोकांमध्ये म्हटलंय की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता, संकल्पाने निर्माण होणारे काम आणि कामना याचा निशेष त्याग करायचा आहे साक्षीत्वानी. मनसा एव इंद्रिय ग्रामो विनियम्य समंतता, मग हळूहळू बुद्धीला धैर्य प्राप्त होत, बुद्धी विषयांपासून विरक्त होते आणि तिला धैर्य देखील प्राप्त होत. आणि हे करत असताना देखील मन वारंवार निष्ठेल आणि बाजूला जाईल बाहेर जाईल तेव्हा येतो येतो निश्चरती मनश चंचलम अस्थिर अस्थिर आणि चंचल असं मन जिथं जिथं आणि जेव्हा जेव्हा बाहेर पडेल ततः ततः नियम घ्यायच, तिथून तिथून त्याला ओढून आणावं. आत्मनिर वशम नये आणि आत्म्याच्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीच शांती प्राप्त होण्याच्या आधी किंवा ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी तुमच्या तीन गोष्टी जाणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख जो इथं केलेला आहे विगतेच्छा भय क्रोध कामना किंवा काम भय आणि क्रोध हे तीन गेल्याखेरीज तुमचं मन निस्तरंग होऊन ज्ञान प्राप्त होईल हे शक्य नाही. जेव्हा मनाचं अमन होईल आणि उन्मन होईल त्यावेळेला इच्छा भय आणि क्रोध नाहीसे होतात. या गोष्टी स्वरसवाही आहेत, आमचा कामातूनच जन्म झालेला आहे, काम हा आमच्या रक्तात आहे, काम इतका सहजासहजी जात नाही. जर मनाचा त्याग झाला तर कामनांचा त्याग होतो, भयाचा त्याग देखील मनरहित स्थितीमध्ये होतो आणि क्षुद्रतेचा सगळ्या प्रकारचा जी क्षुद्रता जो त्याग आहे तो देखील मनाच्या जाण्यामुळे होतो, मनाच्या अमनावस्थेमध्ये होतो. त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच पुढे एका 6व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये विगतेच्छा म्हणजे कामरहित किंवा इच्छारहित तिथं ब्रह्मचारी व्रते स्थित पर्यायवाचक शब्द तो दिलेला आहे. विगतेच्छा भय तिथं प्रशांतात्मा विगत भी असा शब्द दिलेला आहे आणि क्रोधा याला प्रशांतात्मा असा शब्द दिलेला आहे. या तीन गोष्टी झाल्याखेरीज ज्ञान शक्य नाही. तिसऱ्या अध्यायाचा चौथ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. वीत राग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूताम अद्भाव मागता. भगवद्गीता सगळ्या ठिकाणी एकसारखी बोलते. कोणी सांगितलं हा श्लोक? मामांनी सांगितलं. त्यामुळे मला समजलं की तुम्ही सांगितला. याला मी कौलनिक अभ्यास म्हणतो. हा तुमचा अभ्यास मला फार आवडला, कारण भगवद्गीता अनेक ठिकाणी एकसारखं बोलते आणि नेमक्या वेळेला तेच शब्द येतात. तिथं चौथ्या अध्यायात भगवंत असं म्हणाले की वीत राग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. वीत राग म्हणजे कामना ज्यांच्या गेलेली आहे. वीत राग भय म्हणजे भीती, क्रोध हे सगळे शब्द आहेत. मन्मया माम उपाश्रिता जो मनमय झालेला आहे, माझ्याशी एकरूप झालेला आहे, माम उपाश्रिता हा माझ्या आश्रयाला आलेला आहे, असे बहुवो ज्ञान तपसा कित्येक एक दुसरा नाही, बहुवो ज्ञान तपसा पूता पवित्र झालेले असे मद्भाव मागता हा माझ्या भावाला येऊन प्राप्त झाले. जेव्हा जेव्हा भगवद्गीता धन्यतेची धन्य जीवनाबद्दल सांगते तेव्हा वीत राग भय क्रोधा हे झाल्याखेरीस नाही. हे भगवद्गीतेचं टुमणं एक सारखं आहे, त्याच्याशिवाय सोडत नाही. ती प्रक्रिया झाल्याखेरीस होतच नाही. इथेही तेच केलंय. विगत इच्छा भय क्रोधा यदा मुक्त एवसा प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थिता मन संयम्य मत चित्तो युक्त आसीत मत्परा. तेच शब्द. पण हे घडतं याचा अर्थ असा की तुमची क्षुब्धता जाते, तुमची भीती जाते. भीती ही फार अंतर्यामी दडलेली आहे. पहिला भीतीचा स्पर्श जन्माच्या वेळेला होतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. आईच्या पोटामध्ये फार सुरक्षित असत. पण मानसशास्त्रज्ञांना असं समजलं की जन्माला येताना घाबरत त्याला याची इच्छा नसते, सुरक्षित ठिकाणाहून बाहेर यायची इच्छा नसते. ते डॉक्टरांचे चिमटे आणि ग्लोव्ह घातलेले हात आणि त्यांना बाहेर ओढलं जाते. या स्थितीला ती घाबरतात. भीतीचा पहिला स्पर्श तिथं होतो. जे जन्म देत असतात त्या नर्सेस आणि डॉक्टरांना मुलं घाबरतात. अवतीभोवतीच्या परिस्थितीला पाहून तो जीव घाबरतो. एवढंच नव्हे तर मातेला पाहून देखील जीव घाबरतो. आणि ही भीती ही अंतापर्यंत टिकून असते. जसा काम जाणं महादुष्कर तशी भीती जाणं देखील महादुष्कर. आणि क्षुब्धता त्या भीतीच्या पाठोपाठ क्षुब्धता त्याला स्पर्श करते. त्या क्षुब्धतेचं स्वरूप अस्वस्थ होणं असं असतं. आणि या सगळ्याला मूळ जर कारण असेल तर कामातून जन्म झालेला असल्यामुळे काम ही रक्तामध्येच असतो. म्हणून जेव्हा अशा उत्कट अशा आत्मभावाच्या वेळेला मनाचा पूर्ण लय झालेला असतो, म्हणून विचारांचा पूर्ण लय झालेला असतो, अशा वेळेला जगताचं भान जातं, देहाचं भान जातं आणि तेवढ्याच वेळामध्ये फक्त काम नसतो, क्षुब्धता नसते आणि भीती नसते. स्वरूपानंदांचं अमृतधारा काढून जर पाहिलं तर मला वेळ नाही, नाहीतर मी खरंच 2 तास प्रवचन केलं असतं. कशाकरता भीती वाटली? पण भीती स्वरूपानंदांवर थोपून चालणार नाही. तुम्ही आम्ही सगळे भयग्रस्तच आहोत. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे
भयातीत ते संत शोधोनी पाहे, भयातीत शाश्वत अशी स्थिती संत याचा अर्थ ती शोधून पाहायला लागते. म्हणून हे अत्यंत महत्वाची अशी गोष्ट ध्यानाच्या प्रक्रियेत होते आणि ती जेव्हा होते तेव्हा यस सदा मुक्त एव सहा, यस सदा शांती मुच्छती तो शांतीला जाऊन प्राप्त होतो. शांती निर्वाण परमा असे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. तरी वैराग्याची गोंधळक, ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगाची ही परिपाक दशा देगा ते शांती पैगा सुभगा. ती शांती, योगाची ही परिपाक दशा असणारी शांती त्याला प्राप्त होते. नमनामध्ये मी ते योगलं घडाभर नव्हे तर बॅरसभर जवळपास ते मी योगलं आणि एवढं सगळं झाल्यामुळे युंजन एवम अशा अशा प्रकारे ध्यान करणारा सदा आत्मानं आत्म्याचं या प्रकाराने ध्यान करणारा योगी विकत कल्मशः पाप आणि पुण्य ही भावना देहाशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे, बुद्धीशी संबंधित आहे, तो विकत कल्मश होतो. याचा अर्थ तो देहरहित होतो. देहरहित असलेलं त्याचं अस्तित्व त्याला त्यावेळेला अनुभवायला येतं. म्हणून सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, म्हणून त्याला अत्यंत सुखे नैव ब्रह्म संस्पर्श होतो. ब्रह्म हा विशिष्ट शब्द आहे. त्या विशिष्ट स्थितीला काही नावच ज्याला देता येत नाही त्याला ब्रह्म हे नाव दिलेलं आहे. पार्था संकल्पाची सकळ संपत्ती सर्वथा परती ठेवून या सहज सुगम ऐसा योग पंथ चोखाळोनी मुक्त झाले बहु योग स्थितीचे ह्या ओळखोनी मर्म सुखे परब्रह्म पावले ते. जैसा जळालागी भेटता लवण जळाते सांडवन राहून येणे तैसा परब्रह्मी होता योगी लीन जाय विसरोन भिन्नत्वासी विश्वास घेतया ऐक्य मंदिरात दिसे लखलखाट स्वसुखाचा. सर्व विश्वाबरोबर स्वसुखाचा लखलखाट असा त्याला दिसायला लागतो. मी तुमच्याकडे द्वैत भावनेने पाहिन असा होतो. मला असं वाटतं की माझ्या अंतर्यामी जे आहे तेच यांच्या अंतर्यामी, जे जनेसी जुनाट सोयरिक अशा प्रकारे समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली विजयीपणे सर्व काया दिवाळी असं त्याच होऊन जात. अर्जुना आपले पाठीवरी साच आपले पायीच चाला वेगा ऐसे अवघड वाटले हे देख तरी तुझे एक सांगे नते. हे कसं आहे हे मिळवणं, तर आपल्या पाठीवर आपण पाय देऊन चालण्यासारखं आहे. लोकांनी म्हणतात कोणी किती मोठा जरी झाला, फार मोठा जगत मान्य, तरी जसा स्वतःच्या खांद्यावर चढून उभा राहू शकत नाही. हे जसं अवघड आहे तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या पाठीवरून आपण चालण्यासारखं आहे. हे आपलंच ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेणं हे अति दुष्कर होऊन बसलेलं आहे. सुखेन ब्रह्म संस्पर्शन, त्याला अत्यंत सुखाने ब्रह्म संस्पर्श होतो. अत्यंत सुखम अश्नुते आणि अत्यंतिक सुखाला तो प्राप्त होतो. तो कोणाचा अभंग आहे? आम्हा भासे ब्रह्मानंद सकळ सुखाचा कंद, जागृती पळाली निद्रा ही गळाली वृत्ती झाल्या बंद. हो वृत्ती झाल्या बंद. आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखा
कंद निबण जाऊन द्वैत वृत्ती अवघी झाली अंध
द्वैत दृष्टी अवघी झाली अंध आम्हा भासे ब्रह्मानंद सकळ सुखाचा अंत ही जागृती नाही जागृती आहे का तर जागृती नाही ही निद्रा आहे का तर निद्राही नाही जागृती आणि निद्रा समजणाऱ्या वृत्ती तिथे आहेत का तर वृत्तीही नाही अशी ही स्थिती आम्हाला असं वाटतं की हा ब्रह्मानंद आहे आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद सर्व सुखाचा कंद जणू एकत्रित आल्यासारखा या निमित्ताने दोन दिवस इथं पावश्या पवित्र अशा भूमीमध्ये यायला मिळालं खरं म्हणजे जेव्हा मी पावसला येतो तेव्हा मी एकमेकांमध्ये असं ठरवतो की इथं इतकं चांगलं आहे ध्यान किती चांगलं होतं इथं सहा महिन्यातून एकदा यायला पाहिजे इथं वर्षातून किमान एकदा तर यायलाच पाहिजे जयंतराव इथून जाताना आम्ही एकमेकांना कबूल करतो की आपण चूक करत होतो की आपण दीड वर्षात या असं आमचं होत राहत एकमेकांमध्ये बोलत आम्ही जातो याच कारण हे सर्व ज्यांच्यापासून प्रसृत झालं त्यांनी इथं साधना केली त्यांचं हे राहत खरं आहे ते राहिले आनंद निवास मध्ये त्यांच्या पुढच्या कालखंडामध्ये इथं त्यांची समाधी आहे आज कालचे नवोच आम्ही असं ते म्हणाले बाल्यापासून गीता ध्येयी होता मज बहुछंद तारुणी तत्कथित तत्वते भूती आज अगाध असं ते म्हणाले आणि त्यांनी ते तत्व जसं भोगलं नव्हे ते तत्व रूप होऊन गेले तसं त्यांचं ज्ञान त्यांनी प्रसृत केलं स्वामी अमलानंद स्वामी सत्यदेवानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या द्वारा त्यांनी ते सर्व ठिकाणी पसरवलं त्याचा मूळ स्रोत इथं आहे ते नुसतं पसरवलं नाही शब्द ज्ञानाने तर त्यांच्या एवढा नाही पण किंचित अनुभव घेणारे असे माझ्यासारखे कितीतरी निर्माण झाले त्यांच्या एवढा नाही माझ्या प्रवचनावरून तुम्हाला मला जेवढं कळतंय असं वाटतं तेवढं मला खरंच कळत नाही पण जेवढं कळतं आहे असं मला वाटतं तेवढ्याने माझं जीवन धन्य झाल्यासारखं मला वाटतं तर किती धन्यात आहेत त्यांचं जीवन जगल्यास अशा ठिकाणी येऊन सेवा करण्याचं भाग्य मिळालं देहाचं देखील एक भाग्य असतं असं मला वाटतं तर ते भाग्य तुमच्यावर मला माझ्या आतच जाणवते त्याचा अनुभव मी घेत असतो पण ती कृपा अशा ठिकाणी आल्यानंतर सुखेन ब्रह्मसंस्पर्शम जसं असावं तसं सर्व अंगाने स्पर्श करत असते असं जाणवतं
एरवी जी फक्त हृदयात आहे असं वाटतं. या समारंभाच्या निमित्ताने तुम्ही पारायणाला बसलेली जी सर्व मंडळी आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की पारायण ही तर महत्वाची गोष्ट आहे. पारायण केलेलं ग्रंथकर्त्याला आवडतच, पण पारायणाच्या आत जे लिहिलेलं आहे त्याचा अनुभव घ्यावा म्हणून ते लिहिलेलं आहे. पारायणाकरता तर पारायण लिहिलेलं आहे पण एवढाच उद्देश नाही, त्याच्या आत जे आहे त्याचा अनुभव घ्यावा म्हणून आहे. त्या दृष्टीने आपण सर्व वाटचालही करणारे आहात हीही मला खात्री आहे. आपण गुरुकृपांकित आहात. रामकृष्ण म्हणत असत की कलकत्त्याहून पत्र आलं, खेडेगावहून कलकत्त्यात राहणाऱ्या मुलाला पत्र आलं की बरोबर येताना एक किलो संदेश घेऊन ये, तर आईचं पत्र अथवा वडिलांचं पत्र म्हणून देवाऱ्यात ठेवून त्याची नुसती पूजा केल्यामुळं होणार नाही. संदेश म्हणजे बंगाली मिठाई, ती येताना एक किलो घेऊन ये, तर ती घेऊन गेल्यामुळं त्या पत्राचं खरंच असं सार्थक व्हावं. तसे हे ग्रंथ निश्चितच पूजा करण्याचे आहेत आणि पारायण करण्याचे आहेतच, पण ती गोष्ट प्राथमिक असली पाहिजे. त्याच्या अंतरंगात तर तू दिल्या घेरी जाणी. आता मी जे सांगतो आहे फार कमी वेळा, जसं एखाद्या छोट्या स्टुलावर हत्तीला उभं करावं सरकशी, तसा एक हास्यास्पद प्रयत्न मी केला. पण खूप मोठा अर्थ तुम्हाला निदान सांगून जावं अशी माझी इच्छा होती. त्यापोटी मी हे सगळं बोललो. तर हे सगळं आपल्या जीवनात आपल्याला स्वरूप आनंदांच्या कृपेने आणि आपल्या आपल्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त हो, आणि त्यांच्याच कृपेने आपलं जीवन धन्य हो अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि मला इथं येऊन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल स्वरूपानंद सेवा मंडळाचे देखील मी आभार मानतो. मी तुमचा खरोखरच ऋणी आहे. विठ्ठल 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 मंतो योगी थोरज्ञानी तत्त्वज्ञानी संत हो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः यशेम देवहितन्यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्ति. शान्त
सर्वसंत की जय 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 रो।